सदा चक्रवा काशी मार्तंड जैसा उड़ी घाली तो संकटी स्वामी तैसा हरी भक्ति चा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी।
भक्ताच्या रक्षणासाठी देवही उत्सुक असतो असे समर्थ कविसंकेताच्या आधाराने दिलेल्या उपमेने सांगत आहेत। चक्रवाक नावाचा काव्यामध्ये वारंवार उल्लेखला जाणारा एक पक्षी आहे। पाण्याच्या आश्रयाने राहणारा हा पक्षी रात्रीच्या वेळी भेटीसाठी चक्रवाकीला उत्कंठेने साथ घालतो। पलीकडच्या तीराहून ती प्रियकराच्या भेटीसाठी या तीरावर येते। तोवर मिलनासाठी आतुर झालेला चक्रवाक झेप घेऊन त्या तीरावर गेलेला असतो। प्रत्येक वेळी उभयतांचे तसेच होते। उत्कट प्रेमाच्या ओढीने भेटीसाठी थोडा वेळ वाट पाहावी एवढा धीर कोणालाच नसतो। रात्रीच्या अंधारात त्यांना नीट दिसतही नाही आणि त्यामुळे रात्रभर इकडून तिकडे हेलपाटे घालूनही दोघांची भेट घडत नाही। प्रत्येक वेळी वाढत्या विरह दुःखाने ते चक्रवाक युगुल आर्त आक्रंदन करीत राहते। तेवढ्यात सूर्योदय होतो आणि त्या सूर्याच्या कोमल सुवर्ण किरणांच्या प्रकाशात परस्परांचे मधुर मिलन होते, दुःख नाहीसे होते आणि आनंद उसळतो। या कविसंकेतातील सूर्य उगवणे आणि दुःख दूर होणे ही घटना तेवढी स्वीकारून समर्थ म्हणतात, चक्रवाकाला सुख देण्यासाठी सूर्याने धावून यावे तसा संकटाने गांजलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून येतो। कारण परमेश्वर हा जीवाचा स्वामी आहे, रक्षक आहे, पालक आहे। भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणे हे त्याचे कर्तव्य आहे, त्याचे वरील ते दायित्व आहे। पुराण कथातून, इतिहासातून आणि संतांच्या जीवनातून या प्रकारची उदाहरणे कितीतरी आहेत। गजेंद्र मोक्ष ही पुराण कथा, द्रौपदीच्या रक्षणाचा भारतातील प्रसंग, संत सखू, जनाबाई, दामाजी पंतांची साध्वी पत्नी यांच्या हाकेसरशी परमेश्वराने धावून येणे या सर्व कथा साधकाला आश्वासन देणाऱ्याच आहेत। पण त्यासाठी साधकांनी काय करावे? त्याचे उत्तर समर्थ निराळ्या प्रकाराने हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी या चरणामध्ये देत आहेत। परमेश्वर उपेक्षा करीत नाही हे खरे, पण तो आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही आणि भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे तोच आदेश समर्थ या चरणातून देत आहेत। तात्पर्य एकच असले तरी या ओळींचा अर्थ तीन प्रकारांनी लावणे शक्य आहे। निशाण शब्दाचे तीन अर्थ आहेत। एक, नगाऱ्यासारखे वाद्य। दुसरा, ध्वज, पताका, झेंडा। आणि तिसरा, लक्ष। हे तिन्ही अर्थ घेऊन हा चरण लावता येईल। शब्दांना अर्थाचे होजे होत नाही असे एक मार्मिक सिद्धांत विनोबाजी भावे यांनी सांगितलं आहे। महात्म्यांच्या वचनाची व्यापकता लक्षात येण्याच्या दृष्टीने विनोबांचे हे मत विचारात घेण्यासारखे आहे व साधकाच्या दृष्टीने उपयुक्तही आहे। नगारा वाजवावा त्याप्रमाणे हरिभक्ती उद्घोषाने करावी। कोणाची भीडभाड वा संकोच या कामी नसावा। लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष ही वारकरी संप्रदायामध्ये रूढ असलेली पद्धती समर्थ विचाराशी सहमत अशीच आहे। यात एक प्रकारची सामुदायिकताही आहे। मन रमते, गोडी लागते, भाव वाढण्यासाठी सहाय्य होते। लयबद्ध टाळ वाजू लागले, मृदंग ठेक्यात खणखणू लागला आणि नामाचा सुस्वर गजर होऊ लागला की एरवी फारशी धार्मिक कृत्ये न करणारे लोकही भारावून जातात, रोमांचित होतात। त्यांचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून जातात। अंतःकरणाच्या तळाशी कुठेतरी पडून राहिलेली श्रद्धा फुंकरीच्या वाऱ्याने फुल्लिंग चेतावा तशी व्यक्त होते। भक्तिमार्गातील ही एक आवश्यक प्रक्रिया आहे। हरिभक्तीचे निशाण उंच फडकत ठेवावे, त्याचे फडकणे, डोलणे, गाजू दे हाही दुसरा अर्थ। भक्तीची उत्कटता, तिच्याविषयी असणारा अभिमान हे भाव या अर्थातून सुचवले जातात। साधकाला हरिभक्तीचे भूषण अभिमानाने मिळवता आले पाहिजे आणि भक्तीची पातळी नेहमीच राखली पाहिजे हेही यावरून समजून घ्यावे। आपणही उद्धरून जावे आणि इतरांनाही मार्गदर्शन लाभावे, चांगल्या गोष्टीचा प्रचारही व्हावा हाही उद्देश यावरील दोन्ही अर्थातून व्यक्त होऊ शकतो. लक्ष वेधासाठी बाण फेकावा, तसे पारमार्थिक उद्दिष्ट साधण्यासाठी हरिभक्तीचा उपयोग करावा. एकाग्रता, स्थिरता, वेग या गोष्टींची सूचना या अर्थातून मिळते. परमार्थ साधनासाठी हे तिन्ही गुण उपयुक्त आहेत हे तर सर्वमान्य होण्यासारखे आहे. दूरवरचे लक्ष अचूक वेधण्यासाठी शस्त्राच्या ठिकाणी आणि शस्त्र वापरणाऱ्याच्या ठिकाणी सामर्थ्यही अपेक्षित असते. हाही आशय पर्यायाने या तिसऱ्या अर्थातून निघतो. हरिभक्ती हे परमार्थ प्राप्तीचे असे समर्थ साधन आहे हाही अर्थ साधकाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संकटाचा परिहार व्हावा, सुख लाभावे म्हणून समर्थ हा उपदेश करीत आहेत. सतत नाम घ्यावे, अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी, धीर धरावा, परमेश्वर भक्तवत्सल आहे तो उपेक्षा करीत नाही असा विश्वास बाळगावा, संकटाने गांगरून जाऊ नये हे सर्व सांगणे पुढच्या श्लोकातून राघवी वस्ती की जे हा जो आदेश दिला आहे त्याच्या प्रस्तावनेसारखे आहे. सुख मिळाले पाहिजे, स्वास्थ्य लाभले पाहिजे असे मनापासून वाटते ना, तर मग परमार्थामध्ये स्थिर होणे हाच एक उपाय आहे. शरीर धारणेसाठी उपयोगी पडणारे काही अंश प्रपंचात आहेत हे निश्चित, पण तेथे सुखाची अभिलाषा करणे म्हणजे कांजी पिताना अमृताचे परिणाम अपेक्षणे आहे. वैभव ऐश्वर हे सुखावं असते असे सामान्यतः मानले जाते. काही एका अंशात आणि प्रमाणात ते खरेही आहे, पण सुखाचे तेवढे प्रमाण निराळ्या स्वरूपात असेल पण दोन प्रहरची ज्याला भ्रांत नाही आणि ज्याच्या निवाऱ्याची बरी सोय आहे त्यालाही मिळते. मग ऐश्वर्याच्या मागे लागून नाना प्रकारची विवंचना लावून का घ्यावी? सतत एक प्रकारच्या ताणाखाली आणि भाराखाली का राहावे की ज्याचा परिणाम म्हणून सहज प्राप्त असलेल्या आरोग्याचाही बळी द्यावा लागतो? ज्यांच्याजवळ सगळ्या प्रकारचे ऐश्वर आहे त्यांच्या मनस्थितीचा आपण कधी शोध घेत नाही म्हणून मोहाने त्या ऐश्वर्याविषयी आकर्षण वाटते. खरी वस्तुस्थिती समजत गेली आणि मनुष्य विवेकी असेल तर तो ऐश्वर आणि वैभव नको असेच म्हणेल. चांगल्या मार्गाने ऐश्वर मिळतच नाही आणि ऐश्वर्यामुळे सज्जनांचा अधपात होतोच असे समजायचे कारण नाही, पण ऐश्वर ही गोष्ट प्रारब्धाधीन समजून प्रयत्नपूर्वक सन्मार्गाने चालावे हेच उत्तम. इंग्रजीमध्ये एका राजासंबंधी एक गोष्ट लहानपणी वाचल्याचे आठवते. एका राजाच्या ऐश्वर्याची, सर्वंकष सत्तेची आणि विलासी जीवनाची थोड्या खेळीमिळीत असलेल्या अधिकाऱ्याने बरीच प्रशंसा केली. त्यावेळी तो राजा म्हणे काही बोलला नाही आणि एका समारंभात त्याने आपल्या त्या अधिकाऱ्याला भोजनाचे आमंत्रण दिले. समारंभ फारच ऐश्वर्यशाली आणि विलासी असा आखलेला होता. सगळीकडे थाटमाट आणि टापटीप यांची विपुलता होती. खाद्यपदार्थ विपुल होते, नृत्य गायनासारखे रंगेल कार्यक्रम योजलेले होते, पण हा अधिकारी ज्या आसनावर बसला होता त्या आसनाच्या वर थेट डोक्यावर येईल अशी तीक्ष्ण धारेची जड मोठी तलवार सुतासारख्या अगदी बारीक दोरीने टांगून ठेवलेली होती आणि ते पाहताच या अधिकाऱ्याची त्या समारंभाची चवच संपली. समारंभ संपल्यावर राजाने विचारले, मन रमले ना? तेव्हा तो म्हणाला की उठून गेलो असतो तर भित्रेपणाचा आरोप आला असता आणि इतरांच्या उपासाला मी पात्र झालो असतो म्हणून निरुपायाने मी समारंभात भाग घेतला. दोरी तुटून तलवार खाली येईल आणि अंगात घुसेल या भयाने व्याकुळ होतो. राजा म्हणाला, बाबा आम्ही ऐश्वर भोगतो असे दिसते पण आमच्या डोक्यावरची टांगती तलवार तुम्हाला दिसत नाही. तेव्हा सुखाच्या कल्पनेने ऐश्वर्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही. आवश्यकतांची पूर्ती व्हावी लागते, त्यात संकोच बाळगण्यासारखे काही नाही असे संत सज्जनांनीही म्हटले आहे, पण त्याचा लाभ घेऊन विलासालाच आवश्यकता मानण्याची, चैनीलाच गरज समजण्याची चूक कोणी करू नये. जगामध्ये तीनच लोक सुखी असतात, वेडे, निर्लज्ज आणि हरिभक्त. यातील पहिल्या दोन गोष्टी चांगल्या नाहीत. वेड्याचे स्थान रुग्णालयात, दुसऱ्याने हवे तर राजकारणात पडावे हे दोन्ही मार्ग भल्या माणसांचे नव्हेत. त्याला सुखासाठी करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे हरिभक्तीचा घाव गाजे निशाणे. या मार्गाने जाणाऱ्यांची देव कधी उपेक्षा करीत नाही. जय जय रघुवीर समर्थ.